ॐ स्वामी माधवनाथाय नमः। ॐ स्वामी मकरंदनाथाय नमः। 16 ते 25 वयोगटाद्वारे सादर केल्या जाणाऱ्या या विशेष कार्यक्रमात मी अमृता चव्हाण आपल्या सगळ्यांचे स्वागत करते। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया। प्रार्थना सादर करेल सद्भक्त श्रेयस जोगळेकर। श्रेयस सीयुटी कॉलेजमध्ये मेटलर्जीच्या 2ऱ्या वर्षात शिकत आहे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। नाम ना जाने धाम ना जाने न सेवा पूजा जाने बस इतना अजान हम एक बिना नहीं दूजा तुम आशा विश्वास हमारे तुम धरती आकाश हमारे तुम धरती आकाश हमारे रामा तुम आशा विश्वास हमारे तात मात तुम बंधु भ्रात हो दिवस रात्रि संध्या प्रभात हो तात मात तुम बंधु भ्रात हो दिवस रात्रि संध्या प्रभात हो दीपक सूर्य चंद्र तारक में रामा तुम ही ज्योति प्रकाश हमारे रामा तुम आशा विश्वास हमारे तुम धरती आकाश हमारे सांसों में तुम आते जाते एक तुम ही से है सब नाते सांसों में तुम आते जाते एक तुम ही से है सब नाते जीवन वन की हर पतझर में रामा एक तुम ही मधुमास हमारे रामा तुम आशा विश्वास हमारे तुम धरती आकाश हमारे तुम ही सब में है तुम में सब तुम ही भव हो तुम ही रब तुम ही सब में है तुम में सब तुम ही भव हो तुम ही रब अश्रु हमारी आँखों में तुम रामा तुम होठों पर हाथ विश्वास हमारे रामा हमारे दाता हमारे, तुम आशा विश्वास हमारे। हरिओम।
सद्भक्त श्रेयसने म्हणलेल्या प्रार्थनेतून रामराया कसे चराचरात भरलेले आहेत हे आपण ऐकले। ते जसे आपल्यात आहेत तसेच संपूर्ण निसर्गातही तेच आहेत असे प्रभू श्रीराम म्हणजे समर्थ रामदास स्वामींचे लाडके दैवत। समर्थ रामदास स्वामी श्रीरामांना रघुनायका असे म्हणतात। समर्थांनी रघुनायकाकडे अत्यंत प्रेमळ भक्तिपूर्ण अंतःकरणातून जे उद्गार काढले त्यातूनच करुणाष्टके तयार झाली। करुणाष्टके म्हणजे करुणाघन परमेश्वरात प्रेमभराने आळवणारी कविता। समर्थांनी लिहिलेल्या या करुणाष्टकात करुणारस ओतप्रोत भरलेला आहे। या करुणाष्टकांपैकी चार श्लोकांवर चिंतन आज आपण ऐकणार आहोत। आपल्या आजच्या कार्यक्रमाची संकल्पना रघुनायका मागणे हे जी आता ही आहे। आपल्याला एखादी छोटीशी गोष्ट हवी असेल तर आपण ती आईबाबांकडे मागतो। आईबाबात का पण आपले ज्या प्रकारचे काम आहे त्या फील्डमधील पारंगत व्यक्तीकडे आपण जातो। आपण इथे केंद्रात येतो, स्वामीजींच्या सहवासात वावरतो, स्वामीजींची प्रवचन ऐकतो, मग आपण स्वामीजींकडे काय मागायला हवे? जे बाहेर इतरत्र कोठेही मिळणार नाही, इतर कोणीही ते देऊ शकणार नाही अशा गोष्टी आपण स्वामीजींकडे मागायला हव्यात। तुझी आवडी दे रे राम, अभेद भक्ती दे रे राम, सज्जन संगती दे रे राम, अनन्य सेवा दे रे राम, असे मागणे समर्थ रामदास स्वामींनी साक्षात प्रभू रामचंद्रांकडेच मागितले। जेव्हापासून मी रघुनायका मागणे हे जी आता याचा अभ्यास सुरू केला तेव्हापासून आपण स्वामीजींकडे जे बोलतो ऐकतो त्यांच्याकडे जे मागतो याचा बारकाईने विचार केला गेला। आता स्वामीजींना नमस्कार करताना त्यांचे स्मरण करताना दक्षता घ्यायला सुरुवात झाली। कुठलेही काम सुरू करताना स्वामीजी हे काम नीट पूर्ण होऊ देत असे न म्हणता स्वामीजी मी हे कार्य तुम्हाला अर्पण करून सुरुवात करते असा भाव जपण्याचा मी प्रयत्न करते। नेहमी जमेलच असे नाही, जेव्हा जमेल तेव्हा ते काम आनंदात पार पडते। आपल्याला सावध जागरूक ठेवण्यासाठी अशा प्रयोगांची खूप गरज आहे। आपण स्वामीजींकडे काही मागायला पात्र आहोत का? त्यासाठी आपली मर्यादा काय असायला हवी? स्वामीजी जे सांगतायत ते आपण जीवनात उतरवतोय का? केंद्रात येतानाचे आपले विचार, प्रवचन ऐकतानाचे आपले भाव आणि केंद्रातून बाहेर पडल्यावर पूर्णपणे देहावस्थेत जगणारे आपण कुठल्या हक्काने स्वामीजींपुढे आपले मागणे ठेवतोय? जेव्हा समर्थ रामदासांसारखे थोर भक्त तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो असे म्हणतात तिथे आपण तर म्हणजे अगदीच डोंगर पोखरून निघणाऱ्या उंदरापेक्षाही कमीच। अशा सगळ्या प्रश्नांचा संकल्पनेचा अभ्यास करताना काही गोष्टी जाणवल्या। आपल्याकडे काहीतरी कमतरता असते, आपण परिपूर्ण नाही, तसेच आपण पूर्ण समाधानीही नसतो, म्हणून आपण सतत काहीतरी मागत असतो। आपण हा सगळा आनंद बाहेरच शोधत असतो, बहिर्मुख जीवन जगत असतो, म्हणूनच आपल्याला सतत काहीतरी हवं असतं। आपण कोणाकडे या गोष्टी मागतो तर ज्यांच्यावर आपलं प्रेम आहे विश्वास आहे त्यांच्याकडेच। ज्या क्षणी आपण ठरवले की स्वामीजींनी सांगितलेल्या मार्गावरूनच जायचे तेव्हा अशा वेळी स्वामीजींना काही मागण्याची गरज आहे का? जे आपण म्हणतोय पारमार्थिक मागणे मागायला हवे म्हणजे नक्की काय मागायला हवे? तेव्हा समर्थांची करुणाष्टके वाचली, वरप्रार्थना ऐकली, पसायदान आठवले आणि लक्षात आलं की हेच तर सगळं आपल्याला हवंय, याच गोष्टी आपण स्वामीजींकडे मागू शकतो। व्यावहारिक गोष्टी सोडून समर्थांच्या करुणाष्टकीतील मागणं आपण मागितलं तर मग आपण जे बाह्यसृष्टीवर अवलंबून आहोत ते कमी होऊन आपला अहंकार कमी होऊन त्याचाच परिणाम म्हणून आपले सद्गुरूंवरील प्रेम वाढेल, त्यांच्यावरील विश्वास अजून दृढ होईल, परमार्थाविषयीची उत्सुकता वाढेल। स्वामीजींपुढे कुठलेही मागणे करताना ते पूर्ण शरणागत भावनेनेच केले पाहिजे, त्यामागची तळमळ सद्गुरूंपर्यंत पोचली पाहिजे, भगवंताला आळवून आपले मागणे त्यांच्यापुढे ठेवले पाहिजे। संतांनी सांगितल्याप्रमाणे आपले मागणे पारमार्थिक उन्नतीचे उत्कर्षाचे असावे, तसेच स्वतःच्या कल्याणाबरोबर जगतहिताचे मागणे आपण केले पाहिजे. समर्थ रामदास स्वामी, गोंदवलेकर महाराज, तुकाराम महाराज परमेश्वराच्या चरणी लीन होऊन जगाच्या कल्याणाचे मागणे मागतात. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रसादान हे जगाच्या कल्याणासाठीच मागितले. आपण आपल्या पात्रतेचा विचार करून स्वामीजींकडे काही मागण्यापेक्षा स्वामीजींकडे असेही मागणे मागू शकतो की स्वामीजी, तुम्हाला जे द्यायचे असेल ते घेण्यासाठी मला पात्र करा. आता समर्थ रामदास स्वामींच्या करुणाष्टकांचा आधार घेऊन आपले सद्गुरूंकडे कसे आणि काय मागणे असायला हवे हे चिंतनातून ऐकूया. समर्था पुढे काय मागो कळेना, दुराशा मनी बैसली हे ढळेना, तुटो संशयो नीरसी सर्व चिंता, रघुनायका मागणे हेची आता. या श्लोकावरील चिंतन आपण सद्भक्त आनंद कुलकर्णी याच्याकडून ऐकूया. आनंद हा सध्या सीएच्या परीक्षेचा अभ्यास करत आहे.
श्रीराम. ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. समर्था पुढे काय मागो कळेना, दुराशा मनी बैसली हे ढळेना, तुटो संशयो निरसी सर्व चिंता, रघुनायका मागणे हेची आता. याचा शब्दशः अर्थ बघायला गेलो तर समजले की समर्थ रामदास स्वामींनी रामाला आता काय मागू हे कळत नसल्यामुळे चिंता प्रगट केली आहे. भोगवासना मनात घर करून बसली आहे. त्या भोगवासना जाता जात नाही. दुष्टवासना, संशय व सर्व चिंता या नाहीशा व्हाव्यात हेच मागणे आता श्री रामचंद्रांकडे आहे. समर्थ पुढे काय मागो कळेना या चरणातून समर्थ रामदास स्वामींनी श्री रामचंद्रांच्या चरणी त्यांची असलेली शरणागतता दाखविली आहे. ते त्यांच्या सद्गुरूंना समर्थ म्हणून उद्देशत आहेत. आपण एखादी वस्तू जर कोणाकडे मागतो तर त्यामागे आपली दोन कारणे असतात. मी ज्याच्याकडे मागतो आहे त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास व श्रद्धा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी मागतो आहे म्हणजे मी अपूर्ण आहे. मी माझ्या सद्गुरूंकडे काय मागितले पाहिजे? मटेरियलिस्टिक म्हणजे विषयाकडे आकर्षित करणाऱ्या गोष्टी का अशा गोष्टी ज्या मला साधनेतली खोली वाढवायला मदत करतील? जेव्हा जेव्हा आपण स्वामीजींना नमस्कार करतो तेव्हा तेव्हा आपण त्यांच्या चरणी कोणते ना कोणते तरी मागणे मागत असतो. ते काय बरे असावे? स्वामीजी एकदा म्हणाले की आपण आपल्या पारमार्थिक अभ्यासाकरता लागणाऱ्या गोष्टी मागाव्यात आणि संसारिक गोष्टी आपापल्या योग्यतेनुसार आपल्याला मिळत जातात. सीएच्या पहिल्या परीक्षेचा रिझल्ट ज्या दिवशी लागणार होता त्या दिवशी मी बाहेरून स्वतःला असं दाखवत होतो की मला माझ्यावर रिझल्टचा काहीही परिणाम होणार नाही. पण आतल्या आत मला खूप टेन्शन आलं होतं. मी स्वामीजींकडे आणि इन्स्टिट्यूटच्या पेपर तपासणाऱ्यांकडे प्रार्थना करत होतो की कृपया हा रिझल्ट पॉझिटिव्ह लागू द्या. स्वामीजी म्हणालेले की आपले सद्गुरू नेहमी आपल्या हिताचा विचार करतात. मग मीही प्रार्थना करणे अत्यंत चुकीचे होते. कारण जर पॉझिटिव्ह रिझल्ट लागण्यात माझे हित होते तर ते त्यांनी घडवून आणले. दुसऱ्या परीक्षेच्या रिझल्टच्या वेळेस मात्र मी कसलीही प्रार्थना नाही केली आणि हेच डोक्यात ठेवले की जे काही होईल त्यात माझं हित आहे. स्वामीजी म्हणतात की कदाचित आपल्याला आपले हित कळणार नाही पण आपल्या सद्गुरूंना ते कळतं, मग का आपण त्यांच्याकडे मागायचं? समर्थ रामदास स्वामी म्हणतात की आपल्या सद्गुरूंनी आपल्याला सर्व काही दिलं आहे, मग अजून काय मागू मी त्यांच्याकडे? मी केंद्रात येतो हे त्यांच्यामुळे. मी घेतलेला प्रत्येक श्वास हा त्यांनी दिला आहे. मूळतः आपलं अस्तित्व हेच त्यांनी दिलंय, मग त्यांच्याकडे अजून मागावंसं का वाटतंय? त्याचं कारण म्हणजे दुष्टवासना, भोगवासना. दुराशा मनी बैसली हे ढळेना. आपल्या मनाला सारखं काहीतरी हवं असतं. सगळं काही आहे पण तरीही त्यांच्याकडे मागावंसं वाटतंय. माझ्या गरजा भागतायत पण या भोगवासना मनाला विचलित करतायत ज्यामुळे त्यांना मागावंसं वाटतंय. सद्गुरूंच्या चरणी आपण शरणागत असावं. पण जर दुष्टवासना असेल तर आपल्याला शरणागतता मिळवणे अशक्य होऊन जाते. मी बॅडमिंटन खेळायचो, तिकडे माझ्या मित्रांकडे खूप छान हलक्या रॅकेट्स असायच्या. मी नेहमी आईकडे नवीन तशीच रॅकेट घेऊन दे असा हट्ट करायचो. तशी रॅकेट आणली की मग परत नवीन रॅकेट बघून मी हट्ट करायचो. तेव्हा हे कळत नव्हतं की गेमच्या लेवल प्रमाणे रॅकेट्स बदलतात आणि मित्रांची लेवल वाढल्यामुळे ते त्या लेवलला मॅच करतील असे रॅकेट्स आणायचे. त्याचबरोबर एकदा आजीने बालसंस्कार केंद्रात एक गोष्ट सांगितली होती, ज्याचा बोध होता की बी सॅटिस्फाईड इन व्हॉट यू हॅव गॉट, म्हणजेच आपल्याला जे मिळालं आहे त्याच्यातच आपण समाधान मानावं. मग माझा हट्ट हळूहळू कमी होत गेला. ही दुष्ट वासना कमी झाली पाहिजे. तुटो संशयो निरसी सर्व चिंता. आता काय मागणे योग्य आहे हे तर कळले, पण मागत असतानाचा आपला भाव कसा असावा हे महत्वाचे. संपूर्ण विश्वास असला पाहिजे, शरणागत भाव असला पाहिजे, संशय नसला पाहिजे. कुठला संशय नसावा तर मागितलेला आपल्याला नक्की मिळेल ना हा संशय नसावा. ज्याच्याकडे मी काही मागतोय त्याच्यावर जर माझा विश्वास नसेल तर मग आपल्या मागण्याचा काही अर्थ नाही. स्वामीजी एकदा म्हणाले होते की आपण मागावे पण त्या व्यक्तीवर आपला विश्वास ठेवावा. मागत असताना शरणागत भावना असेल तर संशय नाहीसा होतो आणि मागितलेले सहज मिळून जाते. संशय आपल्या मनाला चिंताग्रस्त करून सोडतो. बाळ जेव्हा त्याच्या आईच्या कुशीत झोपते तेव्हा त्याला कसलीही चिंता नसते. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, कळेना 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 ढळेना, ढळेना ढळे संशयो ही ढळेना, गळेना गळेना अहंता गळेना, बळे आकळेना मिळेना मिळेना. म्हणजे कितीही प्रयत्न केला तरी मनातला संशय जात नाहीये आणि अहंता लपत नाहीये. ह्यामुळे विश्वास ठेवायला जड जाते. पण साधनेचा बळ मिळाला तर हा संशय ढळून व अहंता गळून परमात्मा वस्तूचा बोध होतो. आणि मग शेवटच्या चरणात समर्थ म्हणतात, रघुनायका मागणे हेची आता. म्हणजे दुराशा ढळून, संशय ढळून, अहंता गळून साधनेचा जोर लावण्याची आम्हा सगळ्यांना शक्ती द्या. स्वामीजी आम्हाला सर्वांना सद्बुद्धी द्या, सर्वांना सुखी ठेवा. आमचे जे हित आहे ते आम्हाला कळेल अशी बुद्धी द्या आणि निरंतर तुमची सेवा आम्हा सर्वांकडनं घडू द्या. हीच तुमच्या चरणी प्रार्थना. हरी ओम तत्सत.
विषयासक्त झालेल्या मनाला कधीच कळत नाही की आपण काय मागायला हवे. चिंतेचे कारण असलेले हे उद्विग्न मन रामारायांच्या चरणी लीन होवो हेच मागणे समर्थांनी या श्लोकातून केले आहे. आपल्या सद्गुरूंप्रती असलेली निस्सीम भक्ती, सद्गुरूंची विनम्रभावे केलेली सेवा हे आपण थोर शिष्यांच्या चरित्रातून शिकायला हवे. शबरीने प्रभू रामचंद्रांची कशी आजन्म प्रतीक्षा केली हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. प्रभू श्रीराम आज येतील असे म्हणत शबरी रोज त्यांच्या स्वागताची तयारी करत असे. मी सध्या 2-3 दिवस असा प्रयोग केला की आज स्वामीजी घरी येतील, यामुळे सगळे घर नाही पण निदान माझी खोली मी नीट आवरली. मुख्य मुद्दा असा की माझ्या दिवसाची सुरुवात स्वामीजींच्या स्मरणाने, स्वामीजींसाठी काहीतरी कार्य करून झाली आणि आपोआपच सगळा दिवस त्यांच्या विचारात आणि आनंदात गेला. आपण जी संतचरित्र वाचतो ऐकतो ती थोडीतरी आपल्या आयुष्यात उतरवायला हवी हे मला यावरून वाटलं. मनात असा विचार आला की आपण हे एक दिवस केल्याने आपल्याला एवढं सॅटिस्फॅक्शन आणि आनंद मिळतोय, जर आपण हे एक आठवडा केलं आणि एक महिना केलं तर. शबरी जे कार्य करत होती ते प्रत्येक कार्य रामरायांसाठीच होते. कौन कहते हे भगवान खाते नाही, शबरी की तरह हम खिलाते नाही. आपण प्रत्येक कर्म करताना ते स्वामीचरणी अर्पण करायला हवे, त्यामागचा भाव आपल्याला जपता यायला हवा. त्यामुळे आपण जे आपले जीवन स्वामीमय करण्याचा प्रयत्न करत आहोत त्या दिशेने नक्कीच एक पाऊल पुढे टाकले जाईल. आपण लहानपणापासून दैनंदिन प्रार्थनेमध्ये म्हणतो तो श्लोक म्हणजेच, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हिची आता। या श्लोकावरील चिंतन आपण सद्भक्त अनुपमा करवंदे हिच्याकडून ऐकूया। ती फिजिओथेरपीच्या दुसऱ्या वर्षात आहे।
ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज या युवास्नेह कार्यक्रमामध्ये चिंतनासाठी आपण समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या करुणाष्टकातील 26व्या करुणाष्टकाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत। समर्थ रामदास स्वामी म्हणतात, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेच आता। इथे समर्थ रामदास स्वामी श्रीरामाला आठवतात आणि श्रीरामाकडे अशी प्रार्थना करतात की मला सतत तुझा योग घडावा, मला सतत तुझे स्मरण राहावे, तुझी माझी भेट व्हावी, तुझे दर्शन घडावे। आपले स्वामीजी सुद्धा नेहमी आधी स्वामी माधवनाथांना आठवतात। ते नेहमी सांगतात की हे जे काम आहे ते स्वामी माधवनाथांच्या प्रेरणेनेच होत आहे, असाच भाव ते कायम ठेवतात। आपला देखील स्वामीजींची योग घडावा असे नेहमी वाटते। कधी कधी कॉलेजमध्ये त्यांची खूप आठवण येते। कॉलेजमध्ये एखादे लेक्चर होणार नसल्यास सर्वजण गप्पा मारतात, परंतु मला मात्र त्यात जास्त रस वाटत नाही। तेव्हा मला स्वामीजींची आठवण येते, केंद्राची आठवण येते। गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रमानंतर आपल्या केंद्राला सुट्टी असते। या सुट्टीच्या दिवसांमध्ये तर स्वामीजींची प्रकर्षाने आठवण येते, केंद्र कधी सुरू होणार असे वाटते। सदा सर्वदा म्हणजेच दररोज सकाळी उठल्यापासून स्वामीजींच्या स्मरणात उठण्याचा प्रयत्न करते। कॉलेजला जाताना त्यांचीच आठवण ठेवते। वाट्याला आलेली प्रत्येक कामे ही त्यांची सेवाच आहे असा भाव मनात ठेवून ते करण्याचा प्रयत्न करते। घरी आल्यावर संध्याकाळी ध्यानाला बसते तेव्हा स्वामीजींची आठवण होते। संध्याकाळी ध्यानाला बसते आणि रात्री झोपताना देखील दिवसभरातून आपल्या हातून जी कर्मे घडली त्यातून स्वामीजींची सेवाच घडली असा भाव मनात ठेवते, नंतर रात्री त्यांचे स्मरण करून झोपते। समर्थ रामदास स्वामी पुढे म्हणतात, तुझे कारणी देह माझा पडावा। समर्थ रामदास म्हणतात की रामाच्या सेवेसाठी, रामाची साधना घडावी यासाठी माझा देह झिजला तरी चालेल, त्यांची सेवा करत असताना मला मृत्यू आला तरी चालेल, अशी त्यांची भावना होती। रामाच्या सेवेसाठी ते चंदनाप्रमाणे झिजले। ते रामाला म्हणतात की तुझ्या भक्तीसाठी माझा देह पडावा। रामाची सेवा घडावी यासाठी ते नाशिक येथील टाकळिया गावी गोदावरी नदीत उभे राहून रामनाम घेत असत, तेव्हा त्यांच्या पायांना त्रास होत असे। वयाच्या 12व्या वर्षी ते गायत्रीचे व त्रयोदशाक्षरी राममंत्राचे पुरस्करण करण्यास गेले होते। त्यानंतर 25 माधुकरी मागून ते देवास नैवेद्य अर्पण करत असत। अशा प्रकारे वयाची 12 वर्षे त्यांनी रघुनाथ भजनात आणि रामाच्या सेवेत घालवली। तसेच समर्थ रामदास स्वामींचे शिष्य श्रीधर स्वामी साधनेचा सतत विचार करत असत। साधनेच्या काळात त्यांच्या मनात एखादा दुसरा विषय आला तर ते सज्जनगडावरील तळ्यात जाऊन डूब देत असत। एकदा त्यांच्या मनात अनेक विचार आल्याने त्यांनी अनेकदा तळ्यात डूब दिली आणि शेवटी ते ओलेच राहिले। असेच एकदा श्रावण महिन्यात पावसाची झड लागली होती। त्यावेळी समर्थांना पाटणहून कोंढवळ्याच्या घळीस जायचे होते। वाटेत असलेल्या कोयना नदीला महापूर आला होता। त्यावेळी समर्थ रामदास स्वामी आपल्या एका शिष्याला म्हणजेच कल्याण स्वामींना म्हणाले की तूच आता माझी आमची नौका होऊन सर्वांना पहिलं तडीस पोचव आणि शेवटी मलाही घेऊन जा। त्याप्रमाणे कल्याण स्वामींनी एकेकाला खांद्यावर घेऊन स्वतः पोहत जाऊन त्यांना परतीरास नेऊन सोडले आणि शेवटी ते समर्थांनाही घेऊन गेले। अशा प्रकारे कल्याण स्वामींनी समर्थ रामदासांच्या सेवेत आपला देह अर्पण करून स्वतःला कृतार्थ समजले। आपण देखील देह मन बुद्धी विसरून स्वामीजींनी सांगितलेली ध्यानाची साधना दररोज करायला हवी। स्वामीजींचा उपदेश देह मी नाही हा स्वामीजींचा उपदेश आपण आचरणात आणायला हवा। स्वामी माधवनाथांनी स्वामी स्वरूपानंदांचा उपदेश पोहोचवण्यासाठी खूप कष्ट केले। त्यांना जरी पॅरालिसिसचा अटॅक आला असला तरी त्यांनी देहाची चिंता बाजूला ठेवून प्रवचने केली। आपल्याला देखील ध्यान करत असताना देहबुद्धीचा विसर पडावा असे स्वामीजी सांगतात। ध्यानात अंतर्मुखता कशी साधावी हे स्वामीजी आपल्याला शिकवतात. तसेच ध्यानात अनुभवलेली अंतर्मुखता व्यवहारात कशी टिकवावी त्याच्या अनेक युक्त्या आपल्याला स्वामीजी ध्यानात सत्संगातून आणि प्रवचनातून देतच असतात. पुढे समर्थ रामदास स्वामी म्हणतात, उपेक्षु नको गुणवंता अनंता. समर्थ म्हणतात की हे गुणवंता माझी उपेक्षा करू नकोस, हे अनंता मला स्वतःपासून दूर ठेवू नकोस, माझा त्याग करू नकोस, हे अनंता मला दर्शन दे. स्वामीजी मला वाटतं जिथे माझ्याकडून साधना कमी पडते किंवा बोधाचे स्मरण राहत नाही त्या ठिकाणी तुम्ही माझी उपेक्षा न करता मला मार्गदर्शन करा, ही तुमच्या चरणी प्रार्थना करते. समर्थ रामदास म्हणतात, रघुनायका मागणे हेच आता. इथे समर्थ रामदास स्वामी रामाकडे सद्बुद्धी मागतात. संत तुकाराम महाराज म्हणतात, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. त्याचप्रमाणे आपल्याला देखील स्वामीजींचा विसर होऊ नये याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. साधनेतूनच आपल्याला आपल्या बोधात आपल्याला आपल्या स्वरूपाची आठवण होत असते. या स्वरूपाचा कधी विसर पडू नये यासाठी आपण स्वामीजींनी सांगितलेली ध्यानाची साधना करायलाच हवी. समर्थांना देखील रामाकडे एवढेच मागणे आहे की रामाशी अखंड योग घडावा व रामाशी एकरूपता प्राप्त व्हावी. स्वामीजी सांगतात की आपण नेहमी देवाकडे सर्वांसाठी मागावे, देवाकडे दया क्षमा शांती मागावे. जसे समर्थ रामदास रामाकडे मागणे मागतात त्याप्रमाणे स्वामीजी तुमच्याकडे मागणे आहे की तुम्ही सांगितलेली ध्यानाची साधना एक दिवस तुमच्याच कृपेमुळे पूर्ण होवो. हरि ओम तत्सत.
सदा सर्वदा योग तुझा घडावा ही तर इथे बसलेल्या प्रत्येक भक्ताच्या मनातील मागणी आहे. स्वामीजींबरोबर असणं आपल्याला सगळ्यांनाच आवडतं. स्वामीजींबरोबरचा प्रत्येक सहवास आपल्याला एक नवीन गोष्ट शिकवून जातो. 16 ते 25 वयोगटाच्या विशेष शिबिरात स्वामीजी सद्गुरु सहवास या कार्यक्रमात सांगत होते. सद्गुरु सहवास मिळणे ही खूप भाग्याची गोष्ट आहे. असे अनेक शिष्य आहेत जे आपल्या सद्गुरूंना वर्षातून एकदा दोनदाच भेटू शकतात, ज्यांना सद्गुरूंचा सहवास खूप कमी मिळतो. इथे आपण आपल्या सद्गुरूंचा खूप जवळून अनुभव घेतोय. त्यांच्याशी सतत बोलण्याचे, त्यांची प्रवचने ऐकण्याचे भाग्य आपल्याला मिळतंय. हे ऐकल्यावर आपल्याला स्वामीजींचा खूप सहजपणे आणि सतत सहवास लाभतोय याची जाणीव झाली. आपण किती भाग्यवान आहोत असं देखील वाटलं. यानंतर कल्याणकरी रामराया हा अभंग आपण ऐकूया. अभंग सादर करेल सद्भक्त सुहृद पेंडसे. सध्या तो टुरिझम इंडस्ट्री मध्ये आहे.
श्रीराम कल्याणकरी रामराया, रामराया कल्याणकरी देवराया. जनहित विवरी कल्याणकरी रामराया, रामराया कल्याणकरी देवराया. तळमळ तळमळ होतची आहे हे जनहाती धरी, हे जनहाती धरी कल्याणकरी रामराया, रामराया कल्याणकरी देवराया. अपराधी जन चुकतची गेले तुझा तुझी सावरी, तुझा तुझी सावरी कल्याणकरी रामराया, रामराया कल्याणकरी देवराया. कठीण त्यावरी कठीण झाले आता न दिसे उरी, आता न दिसे उरी कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी देवराया कोठे जावे काय करावे आरंभिली बोहरी कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी देवराया दास म्हणे आम्ही केले पावलो केले पावलो दयेसी नाही सरी दयेसी नाही सरी कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी देवराया जनहित विवरी कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी देवराया देवराया कल्याण करी राम राया
अत्यंत सुमधुर भावपूर्ण अशा या अभंगानंतर सद्भक्त आरोही करंदीकर पुढील श्लोकावरील आपले चिंतन प्रकट करेल. आरोही सॉफ्टवेअर इंजिनियर असून ती सध्या कंपनीमध्ये नोकरी करत आहे.
ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः.
नको द्रव्यधारा नको येरधारा नको मानसी ज्ञान गर्वे फुगारा सगुणी मना लाविरे भक्तिपंथा रघुनायका मागणे हेची आता. करुणाष्टकातील या श्लोकाचा शब्दशः अर्थ आहे, हे रामा मला पैसा अडका धन यातील काहीही नकोय, मला फक्त आता या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सोडव, मला मोक्ष दे. माझ्या मनात जो काही अहंकार आहे तो सर्व दूर होऊ दे आणि माझे हे सगुणी मन सदैव भक्तीच्याच मार्गाने चालू दे. आपण याचा अर्थ कसा घ्यायचा? स्वामी स्वरूपानंद वरप्रार्थनेत म्हणतात, नको धन नको मान नको लौकिक आगळा सोडवी हा परी माझा मोह पाशाचो निगळा. ही सर्व संत मंडळी नक्की काय बरे म्हणतात? नको द्रव्यदारा म्हणजे काय? माणसाचा स्वभाव धनसंचयाचा असतो, गरजेपेक्षा जास्त धन कमवण्यासाठी तो नेहमी प्रयत्न करत असतो. बऱ्याचदा कमवलेल्या धनाचा उपभोग पण घेतला जात नाही, परंतु माणसाच्या मनात नेहमी भीती असते की आपल्याजवळ पैसा नसेल तर आपल्या भविष्याचे काय होईल. ही सर्व धडपड करताना नोकरी व्यवसाय सांभाळताना आपण आपल्या सद्गुरूंपासून त्यांच्या बोधापासून लांब जाण्याची शक्यता असते. आपल्याला स्वामीजी कधीच म्हणत नाही की तुम्ही खूप शिकू नका किंवा खूप पैसा कमवू नका, परंतु ते असे म्हणतात की हे सर्व करताना तुम्ही तुमचे परमात्मा प्राप्तीचे ध्येय ते मात्र कधी विसरू नका. पण आपण आपल्याला स्वतःलाच मोह लोभ आसक्ती याच्या बंधनात बांधलेले असते. आपल्याला शेवटी जग हेच खरे वाटायला लागते आणि म्हणून आपलं ज्ञान रूप इत्यादी गोष्टींचा अहंकार व्हायला लागतो. तसं पाहायला गेलं तर आपले ज्ञान कशाचे असते? इंजिनिअरिंगचे मेडिसिनचे. पण या त्यात पण मी या कंपनीत नोकरीला आहे या पोस्टवर काम करते याचाही अहंकार असू शकतो. खोल विचार केल्यावर लक्षात येते या ज्ञानाचा उपयोग आपल्याला फक्त आपल्या चरितार्थासाठीच होतो, या पलीकडे या ज्ञानाचा काही उपयोग नाही. तसंच याच क्षेत्रात आपल्यापेक्षा खूप जास्त ज्ञान मिळवून असंख्य लोक काम करत असतात, मग अशा व्यावहारिक ज्ञानाचा आपल्याला अहंकार का बरे व्हावा? समर्थ रामदास स्वामी दासबोधात म्हणतात, ऐक ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. आत्मज्ञान मी कोण याचे ज्ञान हेच खरे ज्ञान आणि हे ज्ञान आपल्या सद्गुरूंपाशी असते. मोठ्या कृपाळूपणे आपली काही पात्रता नसताना देखील आपल्याला हे ज्ञान मिळावे म्हणून ते जीवापाड कष्ट घेत असतात. पण आपल्याच मनातील सर्व जागा व्यावहारिक अहंकाराच्या अहंकाराने व्यापली गेलेली असते. म्हणूनच सद्गुरूंप्रती संपूर्ण शरणागती होऊ शकत नाही. सद्गुरूंवरील विश्वास दृढ होत नाही. सद्गुरूंसमोर पण मी म्हणजे कोणीतरी अशी भावना ठेवून आपण मनात राहतो. आपण जर पाहिले तर लक्षात येते सर्व संत महात्म्यांची आपल्या सद्गुरूंप्रती संपूर्ण शरणागती असते. हे संतांना कसे शक्य होते? कारण त्यांच्या मनात अहंकाराचा लवलेश नसतो. म्हणूनच सद्गुरू सांगतील ती साधना करत ते परमात्मा प्राप्तीचे ध्येय गाठतात. माझ्यामध्ये अहंकार आहे का नाही हे पाहण्यासाठी मी आत्मपरीक्षण केले. वरवर पाहता वाटले की माझ्या ठिकाणी अहंकार नाहीये, पण खोल विचार करताना लक्षात आले की मी छोट्या छोट्या गोष्टीत पण अहंकार बाळगत होते. जसं सकाळी कंपनीत गेल्यावर सिक्युरिटी गार्डने गुड मॉर्निंग असे म्हटले नाही तर मनात विचार येतो, अरे आज यांनी आपल्याला विश केले नाही, जाऊ देत, मग आपणही नको करायला, ते बरे नाही दिसणार. यामध्ये माझी पोस्ट यांच्या वरची आहे याचा अहंकार. तसंच कंपनीत नवीन जॉईन झालेल्या मुलांनी जर कामासंबंधित एखादा प्रश्न विचारला तर कधी कधी फटकन मनात विचार येतो, अरे ह्याला हे सुद्धा अजून येत नाही, यामध्ये माझे ज्ञान याच्यापेक्षा जास्त आहे याचा अहंकार. या व अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींमधील अहंकार लक्षात आल्यावर मी अशा परिस्थितींमध्ये सावध राहण्याचा प्रयत्न करते. दरवेळी मनात अहंकार निर्माण होईल असा काही विचार उठला की मी मनातल्या मनातच स्वामीजी स्वामीजी असे म्हणून स्वामीजींचे स्मरण करते आणि नंतर त्यांच्याच पाशी प्रार्थना करते, स्वामीजी या विचारामुळे माझ्या मनात अहंकार निर्माण न होवो, आणि मग तो विचार तिथेच सोडून देते. वास्तविक पाहता स्वामीजींचे ज्ञान केवढे अगाध, त्यांच्या ज्ञानापुढे आपले ज्ञान ते केवढे. परंतु जेव्हा आपणच विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचे ते उत्तर देतात तेव्हा त्यांच्यात तुम्हाला हे पण अजून कळत नाही असा कुठेही भाव नसतो. ते अतिशय शांतपणे प्रेमळपणे उत्तर देत असतात. त्यांच्या बोलण्यात कुठेच अहंकाराचा लवलेशही नसतो. असे अहंकार रहित मन करण्यासाठी उपाय काय? तर या मनाला हळूहळू नामस्मरणाची सद्गुरुप्रेमाची गोडी लावायची, तरच हे मन अहंकारयुक्त विचारातून बाहेर येऊन सद्गुरुप्रेमात रंगून जाईल. स्वामी माधवनाथजी म्हणतात तशी स्थिती, गुरु नाम गाता गाता धन्य धन्य झालो, अहंकार गेला आता अवभृती न्हालो. ही स्थिती प्राप्त करणे आपल्या एकट्याला शक्य नाही. मनाला ईश्वर प्रेमात रंगवण्यासाठी गरज असते ती आपल्या सद्गुरूंची. त्यांच्या आशीर्वादाशिवाय मनाला आवरून तो परमात्मा मी हा बोध ठेवत जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटणे निव्वळ अशक्य. म्हणूनच स्वामीजी आम्हाला धन मान हे काहीही नकोय, हे सर्व क्षणिक आहे. आम्हाला सद्गुरूंप्रतीची संपूर्ण शरणागती, सद्गुरूंविषयीचे प्रेम, आमच्या मनातील अहंकाराचा नाश एवढेच हवे आहे. स्वामीजी शेवटी समर्थांच्या शब्दात हेच मागणे मागते, नको द्रव्य दारा, नको येर धारा, नको मानसी ज्ञान गर्वे फुगारा, सगुणी मना लाविरे भक्ती पंथा, रघुनायका मागणे हेचे आता. हरिओम.
आरोहीने सांगितल्याप्रमाणे अनेक थो शिष्य आपला अहंकार सोडून लोभ सोडून सद्गुरूंकडे शरणागत होतात, त्यांना हे कसे बरे शक्य होते? प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला जायला निघाले तेव्हा लक्ष्मण स्वखुशीने त्यांच्याबरोबर जाण्यासाठी हट्ट करू लागले. त्यांनी श्रीरामांना सांगितले, मी तुमच्याबरोबर वनवासाला येणार. ते लक्ष्मण म्हणाले, मी तुमच्यापासून दूर राहावे हे मी तुमचे देखील ऐकणार नाही. माझे माता पिता सर्वस्व तुम्हीच आहात. माझ्या जीवनातील सगळी नाती मी तुमच्या चरणी अर्पण केली आहेत. माता रामो मत्तिता रामचंद्र हा, स्वामी रामो मत्सका रामचंद्र हा, सर्वस्वमे रामचंद्रो दयालु, नान्यम जाने नैव जाने न जाने. अशाच प्रकारचे एक मागणे पूजनीय स्वामी स्वरूपानंद वरप्रार्थनेत करतात. नर नारी हरी रूप दिसो बाहेर अंतरी, राम कृष्ण हरी मंत्र उच्चारो मम वैखरी. मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता, मी तू पण जगन्नाथा होवो एकची तत्वता. आपण जर सगळ्या संतांचे मागणे बघितले तर ते त्यांच्या सद्गुरूंकडे परमभक्ती, निरंतर सेवा, परमात्म्याचे दर्शन, सत्संगती याचेच मागणे करतात. समर्थ पुढच्या श्लोकामध्ये रघुनायकाकडे अशाच प्रकारची मागणी करत आहेत. या श्लोकावरील चिंतन आपण सद्भक्त आशुतोष धुमाळ याच्याकडून ऐकूया. आशुतोष सध्या स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे.
ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. उदासीन हे वृत्ति जीवी धरावी, अति आदरे सर्व सेवा करावी, सदा प्रीति लागो तुझे गुण गाता, रघुनायका मागणे हेची आता. समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या करुणाष्टकातील हा एक श्लोक आहे. या चार ओळी आपल्याला खूप काही शिकवून जातात. या श्लोकाचा सरळ अर्थ पाहिला तर असा होतो की आपण आपल्या आयुष्यात उदासीन म्हणजेच अलिप्त वृत्ती ठेवावी, आपण सर्व काम आदरपूर्वक आणि सेवाभावे करावी. पुढे समर्थ म्हणतात की देवा तुझे गुणगान माझ्याकडून सदैव व्हावे, रामराया तुझ्या चरणी हीच प्रार्थना आहे. हा श्लोक ऐकल्यावर आपल्याला आपल्या स्वामीजींचीच आठवण येते. भगवंताकडे आपण काय मागावं हे आपण स्वामीजींच्या प्रवचनातून ऐकलेच आहे, पण ते आपल्या आयुष्यात कसे उतरवायचे ही खरी परीक्षा आहे. इथे उदासीन या शब्दाचा अर्थ निराशा असा नाही तर अलिप्तता असा आहे. सर्व गोष्टी करताना मनात अलिप्तता हवी. मला नेहमी असे वाटत असे की आपण कर्म करताना अलिप्त कसे काय राहू शकतो आणि अलिप्तता ठेवून कर्म करण्यामध्ये सुख कसे काय असू शकेल. तेव्हा विचार करता असं लक्षात आले की कर्मातून सुखच मिळेल असे नाही, कर्मातून दुःख सुद्धा मिळतं. अलिप्तता किंवा ही उदासीन वृत्ती आपल्याला शांत आणि आनंदात राहायला मदत करते, पण हे सगळे सोपे नाहीये. यासाठी ध्यानाची बैठक ही खूप मोलाची ठरते. ध्यानाने आलेली उदासीन वृत्ती आणि ध्यानाशिवाय प्रयत्न करून आणलेली उदासीन वृत्ती या दोन्हीमध्ये मला खूप फरक आढळला. हे सगळं मी स्वामीजींकडूनच शिकत आहे. स्वामीजी सगळ्यात असून कशातही नसल्यासारखे कधी वाटतात. मग मी हळूहळू स्वतःवर प्रयोग करायला सुरुवात केली की ध्यानाच्या जोडीने रोज एक कर्म अलिप्तपणे करायचे. अशा प्रकारे एका कर्मापासून सुरुवात करून कधीतरी मी पूर्णपणे स्वामीजींच्या कृपेने अलिप्त होऊ शकेल हा माझा विश्वास आहे. स्वामीजींकडे पाहिल्यावर असे लक्षात येते की त्यांची सर्व कर्मे, त्यांचे बोलणे, चालणे, वागणे या सगळ्या गोष्टी ते भगवंताकडे समर्पित करतात. अशा प्रकारच्या अलिप्ततेमुळेच ते शांत आणि प्रेमळ राहू शकतात. आणि आपण जितके आपल्या कर्मांमध्ये लिप्त होतो तितके आपण अशांत आणि असंतुष्ट राहतो. अति आदरे सर्व सेवा करावी असं समर्थ पुढे म्हणतात. स्वामीजींच्या प्रवचनातून असे नेहमीच आपल्याला कळते की आपण जी काही कामे करतो, जी काही सेवा करतो ती पूर्ण आदराने आणि प्रेमाने केली पाहिजे. हे दुसऱ्यांसाठी नाही तर आपल्याच चित्तशुद्धीसाठी आणि आपल्याच शांततेसाठी आहे. छोटं उदाहरण म्हणजे आपण आपली चप्पल सुद्धा जेव्हा ठेवतो तेव्हा ती न फेकता शांतपणे आपल्या हातात घेऊन ठेवली पाहिजे. ती आपटली फेकली म्हणजे त्याचा परिणाम आपल्या अंतःकरणावर होतो. तसेच माझ्या लक्षात आले की आपण जेव्हा केंद्रात साफसफाई करतो किंवा दुसरी कुठली सेवा करतो तेव्हा खूप प्रेमाने करतो. ती करताना आपल्याला सतत स्वामीजींचे स्मरण असते आणि ही सगळी सेवा स्वामीजींचीच करत आहोत असा आपला भाव असतो. मग मी असा प्रयोग केला की आपली बाकीची जी कर्म आहेत दैनंदिन जीवनातली त्याच्यात आपण समज स्वामीजींचे स्मरण केले किंवा आपण असा जर विचार केला की आपण हे सगळं स्वामीजींसाठीच करतोय तर आपले आयुष्य किती सुंदर, किती शांत होऊ शकते. हा सुद्धा मी हळूहळू प्रयोग करतोय आणि माझी स्वामीजींकडे अशी प्रार्थना आहे की कधी ना कधीतरी मला सर्व कर्मे तेवढ्याच आदराने आणि प्रेमाने करता यावेत. पुढे समर्थ म्हणतात की सदा प्रीती लागो तुझे गुण गाता, तुझे गुणवर्णन करता करताच तुझ्या विषयाचे माझे प्रेम वाढू देत. या ओळीत सदा या शब्दाला फार महत्व आहे. कधीतरी तुझे नाम घेऊन प्रीती वाटणे असं समर्थ म्हणत नाहीत. ते म्हणतात की सदा म्हणजे प्रत्येक क्षणी भगवंताचे नाम घेत प्रेम वाटले पाहिजे. त्याच्या नामाने, त्याच्या गुणवर्णनाने आपले मन शांत आणि आपले अंतःकरण भरून यायला हवे. पण हे लगेच होणं अवघड आहे. हळूहळू थोडं थोडं करतच सदापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. वारी किंवा गुरुपौर्णिमा यावेळी भाव खूप दाटून येतात. तसाच भाव कायम राहावा त्यासाठी तुझ्या गुणांचे वर्णन माझ्याकडून सतत होवो. माझ्या असे लक्षात आले की आपले प्रेम हे पूर्णपणे स्वामीजींकडे एकवटले नाहीये, तर ते अनेक भाव्य गोष्टींमध्ये सुद्धा वाटले गेले आहे. माझी हीच धडपड चालू आहे की ते पूर्णपणे स्वामीजींकडे कसे एकवटले जाऊ शकते. आपल्या केंद्रात स्वामी माधवनाथांच्या आठवणी सतत वाचल्या जातात. स्वामीजींचे गुणवर्णन ऐकता ऐकता सहजच आपल्या मनात प्रेम निर्माण होते. याचे अजून एक उदाहरण म्हणजे गुरुपौर्णिमा. समज आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस आपल्या गुरुपौर्णिमेच्या पूजेच्या दिवसासारखा गेला तर आपले आयुष्य किती सुंदर आणि निर्मळ होऊ शकते. गुरुपूजेच्या दिवसाचा आनंद आपण सगळ्यांनीच अनुभवला आहे, तेव्हा ही ओळ एक साधक म्हणून आपल्यासाठी खूपच जवळची आणि जिव्हाळ्याची आहे. या ओळीचे मार्गदर्शन आपल्याला स्वामीजी त्यांच्या जीवनातून त्यांच्या प्रवचनातून करतच असतात. की जसं ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या वाचताना स्वामीजींचे अंतःकरण भरून येते आणि क्षणभर त्यांच्या भावना त्यांना अनावर होतात, तर अशी प्रीती असं प्रेम आपल्याला वाटलं पाहिजे स्वामीजींबद्दल. त्यांच्या गुणांचं वर्णन आपल्याकडून झाले पाहिजे तर ते आपल्यामध्ये उतरायला मदत होईल. एका प्रवचनात स्वामीजींनी भक्त लक्षणे सांगताना असे सांगितले की जिथे कुठे भक्त जातो तिथे तो आपल्या गुरूंचे म्हणजे भगवंताचे वर्णनच करत राहतो, त्याला दुसरे काहीही सुचत नाही. तर आम्हा साधकांकडून नेहमी असेच घडावे की आम्ही जिथे कुठे जाऊ तिथे आमच्या मुखातून आमच्या सद्गुरूंचे म्हणजे भगवंताचे वर्णनच व्हावे, अशीच माझी इच्छा आहे. आपण पाहिलं तर आपल्या या वयामध्ये खूप इच्छा आणि आकांक्षा असतात. आपल्या मनामध्ये खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात की मला करिअरमध्ये किंवा अभ्यासामध्ये कुठे ना कुठेतरी पोचायचे आहे, किंवा मला हीच गाडी किंवा हेच घर हवंय. त्यामुळे या श्लोकातून आपल्याला हे शिकायला मिळते की आपण गुरूंकडे किंवा भगवंताकडे काय मागावं. बाकी सगळ्या गोष्टी येऊन जाणाऱ्या असतात आणि त्या तशा क्षुल्लक असतात जरी महत्वाच्या वाटल्या तरी. गुरु आपल्याला खूपच मोठी गोष्ट दाखवतात, खूपच मोठं चित्र आपल्यापुढे उभं करतात. त्याच्यासमोर या गोष्टी खूपच छोट्या वाटतात. त्यामुळे आपण गुरूंकडे काय मागावं हे आपल्याला रामदास स्वामींनी खूप सुंदर प्रकारे समजावले आहे. हे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात उतरावं ही भगवंताच्या हीच स्वामीजींच्या चरणी माझी प्रार्थना आहे. हरिओम.
लेक्चर मध्ये आपण लक्ष दिलं तर शिक्षकांनी आपल्याला शिकवलेलं सगळं कळतं, मात्र त्यांनी प्रश्न विचारला की सुरुवात कुठून करायची हेच कळत नाही आणि मग उत्तर मिळाल्यावर कळतं अरे हे आपल्यालाही आलं असतं, आपण अशा प्रकारे विचारच केला नाही. आजची चारही चिंतन आपण ऐकली. चिंतनांची सुरुवात समर्था पुढे काय मागो कळेना या प्रश्नरूपी ओवीने झाली आणि उत्तर म्हणून पुढच्या सर्व श्लोकांच्या आधाराने आपले सद्गुरूंकडे काय मागणे असायला हवे हे आपल्याला कळले. तुलसीदासांनी सद्गुरूंकडे तुझी ज्याच्यावर प्रीती आहे अशा संतांची संगत मला दे असे मागणे केले आहे. आपल्याला असे मागणे न करताच स्वामीजी लाभले आहेत. देवदूतासारख्या आपल्या आयुष्यात आलेल्या स्वामीचरणी आता हीच मागणी आहे. स्वामीजी तुमच्या चरणांची सेवा सतत माझ्याकडून घडू दे, माझ्या हातून सत्कर्मच होऊ देत, तुमच्याच अभेद भक्तीचे वेड मला लागू देत, परमात्म्याविषयीचे ज्ञान मला मिळू देत, सद्गुरुस्तवन माझ्या मुखातून सदैव होऊ देत, तुमच्या कृपा प्रसादाचा व्रतहस्त माझ्या मस्तकावर कायम असू देत. स्वामीजी हीच पावन दिशा तुम्ही आम्हा सर्वांना द्यावी अशी मी प्रार्थना तुमच्या चरणांची करते. यानंतर परमपूजनीय स्वामीजींनी आम्हा सर्वांना आशीर्वचन द्यावे अशी मी त्यांना प्रार्थना करते.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. आपण आपल्या केंद्रात येणाऱ्या तरुण वर्गाचे वयोगटाप्रमाणे काही विभाग केले. वस्तुतः तरुण वर्गाला विभाग नाही, तो तरुण हेच हीच त्याची ओळख. तरी देखील 16 ते 25 असा एक वयोगट आपण केला, 25 ते 35 असा केला आणि पूर्वी 35 ते 45 असा आपण वयोगट केलेला होता. पण 46 वर्षाच्या व्यक्तीला आपली तरुणांमधून गणना उडाली असं वाटायला लागलं. जे मागच्या वर्षीपर्यंत 45 मध्ये होते अशा व्यक्तींकरता म्हणून ते आता 35 ते 50 केलं. जेव्हा 50 च्या पुढे ते जातील तेव्हा काय करायचं हाही एक प्रश्न आहे. कारण ते तरुण तसेच असतात आणि तो प्रश्न सोडवायला लागू नये म्हणून 50 आणि त्याच्या पुढचा एक गट असा तयार केला. त्याला मोठ्या कौतुकाने गिरीश निवेदन करत असताना 50 च्या पुढच्या युवा केंद्राचं असं पूर्वी करत असे, तर तो कौतुकाचा भाग नेहमीच तसा ठेवून युवा हा शब्द त्याच्यातून काढावा असं मी त्याला म्हटलं. तेव्हापासून तो 50 च्या पुढच्या साधकांचं असं म्हणायला लागला. युवा ही मनस्थिती आहे. मनस्थितीमुळं देहस्थिती देखील तयार होते. मी माझ्या आतापर्यंतच्या जीवनामध्ये जे खरं म्हणजे युवा असले पाहिजेत ते अगदी वृद्ध झाल्यासारखे असेही पाहिले. कारण त्यांची मनस्थितीच जर वृद्धासारखी झाली तर देहस्थिती देखील कोलमडते. त्यांच्या ठिकाणी एक प्रकारची निराशा निर्माण होते. आणि मी आणि खरं म्हणजे माझ्याबरोबर तुमच्यातल्या कित्येकांनी स्वामीजींना पाहिलेलं आहे, जे वयाच्या 79व्या वर्षी बचेंगे तो और भी लडेंगे असं म्हणत होते. पॅरालिसिसचा अटॅक 4 वर्ष सांभाळून 75व्या वर्षी त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला. पण 79व्या वर्षी देखील ते बचेंगे तो और भी लडेंगे असं म्हणून आपला डावा हात वर करत असत. त्यांचं उजवा अंग हलत नव्हतं तरी देखील. आणि त्या वयात देखील ते माया अपार्टमेंट मधून त्यांना खुर्चीवरून जिन्यांनी खाली आणायला लागत असे. गाडीत बसून अध्यात्म मंगलधाम मध्ये ते जिना चढून येत असत. आणि प्रवचन करत असत. तुम्ही जेव्हा माझा उल्लेख स्वामी म्हणून करता आणि सगळे गुण माझ्या ठिकाणी आहेत अशी तुमची भावना असते तेव्हा माझ्या दृष्टीने तुम्ही धरलेला तो आदर्श आहे एवढं मी समजतो. पण मी माझा जर विचार केला तर स्वामींच्याकडे तोच आदर्श मी पाहतो. तुमच्या वयोगटाचा असतानाच मी स्वामीजींकडे आलो. मी वयाच्या 19व्या वर्षी स्वामीजींकडे आलो. '82 साली मी 25 वर्षांचा होतो तेव्हा तुमचा वयोगट ओलांडून मी पुढे गेलो. आणि मला असं आठवतं 82 किंवा 83 साली 26व्या वर्षी स्वामीजींनी माझ्याकडं स्वरूपानंदांनी लिहिलेल्या नित्यपाठाची 5 पुस्तकं दिलेली होती. आम्ही काही मंडळी मित्र तेव्हाचे आणि अजूनही मित्र म्हणून आम्ही आहोत अशी काही मंडळी स्वामीजींकडे ध्यानाला आम्ही जात होतो. रविवारी आम्ही त्यांच्याकडे ध्यानाला जायचो. 81 साली त्यांनी दुकान विकलं. त्या दिवशी स्वामीजींनी ध्यान झाल्यानंतर आम्ही सगळे बाहेर पडल्यावर मला परत बोलून घेतलं आणि ती ज्ञानेश्वरी नित्यपाठाची 1-5 प्रती माझ्याकडे दिल्या आणि मला म्हणाले की तुला योग्य वाटतील अशा व्यक्तींना हे स्वामींचा प्रसाद म्हणून दे आणि जर कोणी इथून पुढे विचारलं तर ध्यानाची प्रक्रिया तू सांगायला काही हरकत नाही, तू सांगत जा असं मला म्हणाले. हा वयोगट मला खूप आपलासा जवळचा वाटतो. याच कारण या वयोगटामध्ये मी दोन्ही बाजूनी खूप प्रगती करण्याचा प्रयत्न केला. वय वर्ष 15 पर्यंत जरा खेळण्याकडेच जास्त लक्ष असल्यामुळे त्या काळी एक 2 वर्ष अशी गेली की माझी शैक्षणिक प्रगती ही एक चिंताच बनून राहिलेली होती माझ्या आई वडिलांना. मला आठवत तसं मी 15व्या वर्षी ध्यानाला बसायला सुरुवात केली. कोणाचं तरी ऐकलं, उत्सुकता निर्माण झाली, असं वाटलं की बाकीच्या मार्गाने जाणारी सर्व मंडळी आहेत पण हा जो मार्ग आहे ज्यांनी आपलं मन शांत होतं, ज्यांनी अप्राप्त वस्तू प्राप्त होते, तसं मी शिवाजीराव भोसल्यांच्या व्याख्यानांनी खूप प्रभावित झालो, दासबोध वाचून प्रभावित झालो आणि काही पुस्तकं वाचून मी प्रभावित झालो. एक ध्यान योग रहस्य म्हणून पुस्तक माझ्या हातात पडलं आणि जसं जमेल तसं कोणी मार्गदर्शक नसताना पण मन शांत करण्याचे प्रयोग मी सुरू केले. ध्यान याचा अर्थ मन शांत करण्याचे प्रयोग, बाकी दुसरं तिसरं काही नाही. आणि हे करत असताना माझं सगळं सुधारलं. तेव्हाच्या एका मनस्थितीत मला असं वाटायला लागलं की आपण ध्यानाला बसतो आहोत, आपली एकाग्रता वाढते आहे, मी कोणालाही अचंबा वाटेल इतका शांत झालो. माझं बोलणं चालणं शांत होऊन गेलं. मी खूप कट्टाने करत होतो आणि मला असं जाणवायला लागलं की समाजाकडून मला मिळणारा प्रतिसाद देखील बदलला. जसा श्री राम गुणवंत आणि अनंत असं त्याचं वर्णन समर्थांनी केलं, उपेक्षू नको गुणवंता अनंता, तसा गुणवंताची उपेक्षा न करणारा अनंत असा समाज देखील आहे रामरूप. राम कोणी पाहिलाय मला माहित नाही. रामाचं दर्शन अनेक भक्तांना झालेलं आहे, मी त्याच्याबद्दल शंका घेत नाही. पण आपल्याच अंतःकरणात शांत स्वरूपाने आनंद स्थितीने नांदणारा हा राम मात्र आध्यात्मिक पुरुषांचं आकर्षण झालेलं आहे. सगुण दर्शन किंवा सगुणाची प्रीती हा भाग तर रामाबद्दल आपल्या देशात खूप दिसतो. पण अंतर्यामी अमृत स्वरूपानी, म्हणजे आपण अमर आहोत, शांत स्वरूप आहोत, प्रेम स्वरूप आहोत, अशा बोधानी नांदणारा असा राम आणि याची कदर करणारा, शांती समाधान आनंद तृप्ती ही जीवनाची मूल्य आहेत. पैसा घरदार गाडी बंगले ही जीवनाची तशी मूल्य नाहीत. आपण ते सगळं करत असलो तरी देखील जीवनाची खरी मूल्य शांती समाधान आहेत. आपण घरात राहायला गेलो त्या घरात शांतीच नसेल. म्हणून शांती हवी असेल तर शांतीनी बोलावं, प्रेम हवं असेल तर प्रेमानी बोलावं, दुसऱ्याकडून थोडासा मान हवा असेल, मान हवा म्हणून नव्हे आपला अपमान नको असेल तर निस्पृहतेने वर्तन करावं. स्पृहा दिसली की दुसरा बाजूला झालाच समजा, अपेक्षा दिसली की तुमच्या जवळ कोणी येणार नाही. असं जे हवे त्याची उलटी गणित खरं म्हणजे गुणवंतांपाशी आहेत. आणि असा अशा समाजामध्ये देखील मला नकळत सगळीकडं एक प्रकारे चांगला सज्जन सचशील अशा तऱ्हेने पाहायला सुरुवात झाली. तेव्हाच्या माझ्या विचारांप्रमाणे हा सगळा मी करत असलेल्या साधनांचा परिपाक असं मला वाटत होत, वाटत असे, अजूनही तसंच वाटत. असं करत करत मी 19व्या वर्षी स्वामीजींकडे आलो. नेहमीच दुष्कर आणि कठीण अशा ध्येयांचा पाठपुरावा करावा असं मला वाटलं. खाणं पिणं मौज मजा करणं हे ध्येय नसावं असं मला वाटलं. मी प्रसंगी खाल्लं पिल्लं नाही असं नाही, पण त्याच्या संबंधी मला आकर्षण नव्हतं. तसं ते सगळेच समर्थ म्हणतात ना की प्रपंची खाती जेवती आणि परमार्थी काय उपवास करीती. तसं नसतं, पण तुमच्या आत काय भरलेलं आहे ते जास्त महत्वाचं राहत. अशा न्यायानी एक प्रकारे दुष्कर कठीण मिळवायला कठीण, जितकं मिळवायला कठीण तितकं ते मिळाल्यानंतर मिळणार सुख अधिक, जितकं मिळवायला सोपं त्याच्यातून तात्पुरतं सुख मिळालं असं वाटलं तरी मनाची हानी शरीराची हानी ही ठरलेली असते. अशा विचाराने स्वामीजींकडे मी आलो. मला फार आनंद असा होतो की काही मंडळी तुमच्यातली आईचं बोट धरून इथं आलेली आहेत. मी तरी म्हणेन की मी 19व्या वर्षी आलो, पण आमचा जन्म झाला तेव्हा त्याच्या आधीपासून आम्ही इथं आलेले आहोत, आईच्या पोटात असल्यापासून आम्ही इथं आलेले आहोत असं सांगणारी मंडळी आज तुमच्यामध्ये बसलेली आहेत. पण हे जे काम सुरू झालं आपल्या केंद्राचं खऱ्या अर्थाने, तर ते मी गेलो तेव्हापासूनच सुरू झालं, त्या दरम्यान सुरू झालं. मी गेल्यामुळे सुरू नाही झालं, पण त्या दरम्यान ते सुरू होत होत. अशा वेळेला मी स्वामीजींकडे नेमका गेलो. आणि आतापर्यंत केवळ धडपडत मी काही करण्याचा प्रयत्न करत होतो, पण तशा प्रकारची ध्येयमूर्ती मला दिसलेली नव्हती, मिळालेली नव्हती. तर अशी व्यक्ती स्वामीजींच्या रूपाने मला दिसली, त्यांचं बोलणं ऐकणं याचा एक छंद जडला, व्यसन जडल्यासारखं झालं. म्हणून समर्थांनी जे म्हटलेलं आहे की सगुणी मना लाविरे भक्तिपंथा, त्या सगुणाच्या योगानेच भक्तिपंथाला लागल्यासारखं माझं झालं. व्यक्तिपूजा कित्येकांना नको असते, पण मी स्वामीजींच्या बाबत व्यक्तिपूजक झालो. पण त्या स्वामीजींना जेव्हा प्रथम कोणी नमस्कार केलेला मी पाहिलेला होता, तेव्हा एखाद्या व्यक्तीला पायावर डोकं ठेवून कसा नमस्कार केला जातो याचं मला आश्चर्य वाटलं की असं कसं होतं. जिथं आई वडिलांना देखील फक्त वाकून आपण नमस्कार करतो, तिथं कोणाच्या तरी पायावर चक्क डोकं ठेवायचं, जसं मूर्तीच्या चरणांवर आपण डोकं ठेवतो तसं असं सुरुवातीला आश्चर्य वाटलेला मी खरच व्यक्तिपूजक जे स्वामीजींच्या व्यक्तीचा पूजक झालो. आणि माझ्या परीने सगुण म्हणजे तेवढंच आहे, बाकी मूर्ती ही मला बऱ्याच वेळेला निर्गुणच वाटते. कारण मूर्ती असते शिळेची, दगडाची अथवा लाकडाची अथवा कोणत्या तरी धातूची, आणि तिथं व्यक्तीसारखे नाक कान डोळे हात पाय सगळं काढलेलं असतं. त्याच्यात म्हटलं तर सगुण आहे आपल्या भावनेनी कल्पनेनी, म्हटलं तर काहीच नाहीये. फक्त काही ठिकाणी कपच्या उडवल्यामुळे दिलेला आकार आहे. त्यामुळे मला खरं सगुण म्हणजे स्वामीजीच भेटले. त्याच्या आधी देवदर्शन होतं, देवळात जात होतो, पारंपरिक घर थोडं बहुत होतच, पण तरी देखील मनाचे श्लोक ही माहीत होते, करुणाष्टक ही माहीत होती. तरी देखील त्या सगुणावर प्रेम कसं ठेवायचं हेच कळायचं नाही. अडचण तिथं होती, देवळातल्या मूर्तीवर प्रेमच करता येत नव्हतं. कसं प्रेम करणार, जी बोलत नाही चालत नाही, पण बोलणारी चालणारी अशी सगुण मूर्ती स्वामीजींच्या रूपाने मला भेटली. व्यक्ती वरून व्यक्तीच्या गुणांपर्यंत, गुणांवरून आपल्या ठिकाणी ते गुण येतील याचा अभ्यास, त्या अभ्यासातून आपल्या स्वतःचाच विकास, उत्कर्ष, प्रगती, आणि आपल्या स्वतःच्या विकासावरून, प्रगतीवरून एकूण जीवनाची धन्यता ज्याला म्हणू, सफलता ज्याला म्हणू, इथपर्यंतचा प्रवास असा हा जर कोणाला दैववशात कोणी संत भेटले तर सोपा मार्ग आहे असं मला लक्षात आलं. एरवी नको द्रव्यदारा, नको येरधारा, नको मानसी ज्ञान गर्वे फुगारा, सगुणी मना लाविरे भक्तिपंथा, रघुनायका मागणे हेची आता, याचा अर्थच कळला नसता. पण संतांच्या रूपाने किंवा व्यक्तीच्या रूपाने खरं सगुण जर भेटलं तर आरोही म्हणते तसं, मग भक्तिपंथ त्यांच्या पायी सगळं समर्पित करण्याची भावना ही त्या मनाने सोपी आहे, सोपी असावी, हे मलाही लक्षात आलं, पटलं. एवढंच नव्हे तर तशी समर्पण वृत्ती माझ्या ठिकाणी तयार झाली. नको द्रव्यदारा, याच्यात द्रव्य अजिबातच नको, पत्नी नको किंवा पती नको असा त्याचा भाव नाहीये. तर ज्या कारणांनी येरझारा पडते, पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम, ही जी येरझार आहे ती येरझार द्रव्यदारा अति खोल जाऊन बसल्यामुळं मनात येरझारा पडते. द्रव्य नको आणि दारा नको असा त्याचा अर्थ नाही, पण ती असली तरी देखील इतकी खोल नको जाऊन बसायला. तसंच ज्ञानगर्वानी देखील फुगारा, कारण बऱ्याच वेळेला पुस्तक वाचल्यामुळं आपल्याला समजलं असा होणारा भ्रम, तशा प्रकारचा अनुभव ज्ञान नसताना शास्त्र माहीत झाल्यामुळं आपण शास्त्रामध्ये अधीत झालो किंवा पारंगत झालो अशा प्रकारची भावना आणि त्या भावनेमुळं इतरांना कमी लेखणं, अशा प्रकारचा ज्ञानगर्व होऊ शकतो. समर्थांनी असं म्हटलंय की सगुण नेले ब्रह्मज्ञाने, निर्गुण नेले संदेहाने. सगुणाची गोष्ट निघाली की ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी आठवतात. सगुण काय त्याच्यापेक्षा निर्गुणच श्रेष्ठ असं वाटतं, आणि निर्गुणामध्ये तर डूब देऊन बसता येत नाही. ही अडचण, ही सगळी अडचण सगुणाच्या संगतीने, म्हणजे संतांच्या संगतीने, सद्गुरूंच्या संगतीने दूर होते. ही सगळी अडचण दूर होते. मला आठवत की पराजित मनोवृत्तीने केलेल्या ज्या गोष्टी असतात त्या माणसाला अपयश देतात असं स्वामीजीही सांगायचे. दुराशा नसली पाहिजे, जर आशा असेल भक्कम तर वाटेल ते होऊ शकत. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे असं म्हटलेलं आहे. वाळूतून तेल कसं गळेल, पण प्रयत्नांची पराकाष्ठा करणं ही महत्वाची गोष्ट राहते. एरवी जिंकत आणलेली युद्ध अगदी जिंकत आणलेली, पण दुराशेमुळं हरले असा इतिहास आहे. केवळ विश्वासराव पडला एवढी अवयी उठल्यानंतर एखादं युद्ध हरतो आपण, जवळपास जिंकत आणलेलं युद्ध, पण विश्वासरावांना बाण लागला आणि विश्वासराव पडले अशी आवई पडले युद्धामध्ये. पण एखादा योद्धा मरू शकतो, सेनापतीही मरू शकतो, तरी देखील सैनिकांचं काही काम आहे की नाही? विश्वासराव पडले म्हणून सगळ्यांनी पळायचं काय कारण होतं? पण जर दुराशा मनामध्ये निर्माण झाली तर जिंकत आणलेली युद्ध देखील हरली जातात. त्याच्याऐवजी जर आशेचा स्फुल्लिंग मनात चेतवला गेला तर अगदी जे घडणार नाही ते देखील घडू शकत. आपल्या इतिहासामध्ये गड जिंकायला गेलेला तानाजी पडला, खरं म्हणजे उदयभान आणि तानाजी या दोघांचाही एकमेकांना वार लागला, दोघही पडले. एक तर तानाजी पडला तर असं नाही, पण तानाजीच्या नेतृत्वाखाली गेलेले सगळे मावळे तानाजी पडला म्हटल्यावर पळायला लागले. काही कारण नव्हतं पळायचं, अगदी पानिपतच्या युद्धासारखंच. कुठं पळणार होते तर ज्या मार्गातून मार्गाने वर आले, दोर लावून गड चढून आले, त्या मार्गानेच खाली जायची वाट होती, बाकी कुठं नव्हतंच. तिथं शेलार मामा उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं की दोर तर कवाच कापलेत, तुम्हाला आता लढून मरायचं तर मरा किंवा जिंका,
काहीतरी एकच तुमच्यापाशी पर्याय आहे आणि युद्ध जिंकलं गेलं. या युद्धावरून पानिपत नंतर घडलेलं युद्ध आहे, पण तरी देखील धडा नाही घेतला गेला, सेनापती पडला म्हणून काय झालं? जेव्हा मनोवृत्ती पराजित होते तेव्हा सगळं काही झालं. म्हणून या वयामध्ये पराजित मनोवृत्ती नसावीच, युवा असण्याचा जोश असावा, परमार्थी जरूर असावं, परमार्थीच असावं, आणि तुम्ही परमार्थी आहात याचं मला कौतुक देखील आहे. मी रस्त्याने जातो तर तरुण मुलं कुठेतरी हिप्नोटाईज झाल्यासारखी डोळ्यावरून दिसतात, त्यांच्या कोणत्या तरी दुनियेत असतात, ते सत्य जग नाहीये. आणि ते नाहीये हे त्यांना समजतं, पण त्याच्यासाठी बरंच पुढं वय जायला लागतं. त्या वयात तर ते नाहीच कळत, पण त्याच्या करता त्या वयाच्याही पुढं 10-15 वर्ष जगल्यानंतर खरं काय हे कळतं. तुम्ही परमार्थ आणि प्रपंच, परमार्थ आणि नोकरी उद्योग व्यवसाय, परमार्थ आणि तुमचं सामाजिक जीवन, कुठंच पराजित मनोवृत्तीने राहण्याचं कारण नाही, कुठंच दुराशा ठेवण्याचं कारण नाही. सगळीकडे जर उत्साह असेल तर आज चांगला माणूस प्रत्येक ठिकाणी हवाय. तुम्ही ज्या ठिकाणी काम करता ऑफिसमध्ये अथवा जे काही तुमचं काम तुमच्या वाट्याला आलं असेल, जर तुम्ही नॉलेजेबल असाल, प्रामाणिक असाल, कष्ट घेणारे असाल, तर ही माणसं सगळ्यांनाच हवी आहेत. परमार्थी म्हणजे काही केवळ ध्यानाला बसणारा, तो तर परमार्थी आहेच, पण ते झाल्यानंतर जो एक सुयोग्य उत्साह पाहिजे, त्या उत्साहाने सगळी कर्म करणारा असा परमार्थी आपल्याला अपेक्षित आहे. आणि मी तुमच्यामध्ये तसाच परमार्थी पाहतो. मला असं वाटतं समर्थांनी जे उदासीन हे वृत्ती जीवी धरावी असं म्हटलं आणि त्याच्यावर आशुतोष बोलला, तर उदासीन म्हणजे कसा तरी आपला कुठेतरी कपडे गबाळा, कुठेतरी दृष्टी धड, कोणाच्या बोलण्याकडे लक्ष नाही, धड वेळेवरी प्रत्युत्तर देत नाही, असा अपेक्षित नाहीये. त्यांनी जे सांगितलं ते इतकं बरोबर सांगितलं. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत सगळ्या जगतामध्ये रस घेणारा, एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आपल्या व्यक्तीवर आक्रमण होईल जगाचं असं खरं म्हणजे तुम्ही टीव्ही लावा, म्हणजे तुम्हाला कळेल कसं असतं ते आक्रमण. तुमच्या झोपेवरही परिणाम होईल. ते म्हणतील तसे कपडे उद्या सगळे घालणार आहेत, ते म्हणतील तशा फॅशन्स उद्या येणार आहेत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचं जीवन जगायचंय हे जर विसरलात तर गतानुगतिको लोको न लोको परमार्थी नहा असं जे म्हटलेलं आहे तसं व्हायला वेळ नाही लागणार. म्हणून तुमच्या कर्तव्य कर्माबद्दल अत्यंत जागरूक या निशा सर्व भूतानां तस्याम जागर्ती संयमी असं भगवद्गीतेमध्ये जे यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने हे ज्या ठिकाणी सगळं जगत अत्यंत जाग असत, भोगाच्या ठिकाणी फार जागा असत, मानाच्या कल्पनांच्या ठिकाणी किती जागा असत, इतकं जाग की माझं लग्न जेव्हा झालं तेव्हा जे यांच्या लग्नाला किती वर्ष झाली, 35 वर्ष झाली, तेव्हा त्या लग्नामध्ये तुमची बहीण मला अमुक अमुक बोललेली होती ते मी विसरले नाहीये म्हणाव. मानाच्या ज्या कल्पना असतात त्या कल्पनांपोटी आपण किती काळ द्वेष वागवतो आणि त्यांनी आपलंच जीवन खराब करून घेतो. तू जर जरा विसरलीस तर तुझं काही प्रॉब्लेम काय? थोडं जर विसरलीस, मत्सर कमी झाला तर सुख तर मिळेल, पण विसरायचं नाही हा जणू पणच आहे. म्हणजे प्रत्येकाकडे असं काय नंतर बघून घेईन, अशा प्रकारे ऑफिसमध्ये नवीन गेल्यानंतर आपल्याला जी वागणूक मिळते त्याची रिॲक्शन म्हणून त्या ऑफिसमध्ये स्थिरस्थावर झाल्यानंतर आपल्या मनाच्या ज्या गाठी असतात त्या अशा पक्क्या होतात काही लोकांच्या बाबत, किंवा नंतर ते तुम्हाला सामावून घेत असले तरी देखील तुम्ही त्यांना नाही म्हणता, असं घडायला सुरुवात होते. त्यामुळे या प्रकारच्या सर्व दोषांपासून दूर राहिलं तर निर्भेळ सुख आनंद समाधान जीवनामध्ये निश्चित मिळू शकत. आणि नेहमीच दुष्कर अशा ध्येयाचा पाठपुरावा देह पडेपर्यंतच करायचा असतो. स्वरूपानंद म्हणतात न ध्येय असावे सुदूर कि जे कधी न हाता यावे, हाताला येईल ते ध्येयच नाही. छोटी अल्प जी ध्येय असतात तर ती गाठून आपण पुढे जात असतो, पण त्याला फार ध्येय इतकं म्हणूच नाहीये, ती आपली इप्सित आपण साध्य करावीत. जसं इथून मुंबईला जायचं असेल तर मुंबई जाताना तळेगाव हे काय ध्येय आहे, ते जाता जाता येणारं स्टेशन आहे, ते काही ध्येय लोणावळा हे काही ध्येय नसेल. ज्याला मुंबईला जायचंय त्याला अलीकडच्या गोष्टी ध्येय म्हणून वाटणार नाहीत. असं जसं असावं तसं सुदूर असणारं एखादं ध्येय जीवनामध्ये असावं. आणि देह पडेपर्यंत जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे असं स्वामीजी म्हणतात. प्रकाशात चालता चालता चालण्याची विसरावे, चालण्याचा अभिनिवेश देखील विसरून मग चालतच राहतो, पडलेल्या सवयीप्रमाणे तो चालत राहतो. आणि तेव्हा मग ध्येयाशी तो तन्मय देखील होतो. भावातीत स्वभाव सहज ध्येयी तन्मय व्हावे असं ते म्हणतात, असं ते चाललंय. त्यामुळं खरंच उत्तम ध्येय दूरचं ध्येय असं चालावं. आणि आत्ता असलेली अपूर्णता आहे तर त्याच्याबद्दल सुधारण्याचा प्रयत्न किंवा दुरुस्त करण्याचा प्रयत्न हा नेहमी असावा. माझ्या दृष्टीने साधकाच्या जीवनामध्ये किंवा चांगल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रकृतीगत दोष, त्यामुळे काही कमतरता जरी आढळली तरी ती निंदा करण्याच्या जोगी नाही. त्यामुळे साधक जेव्हा दुसऱ्या साधकाची निंदा करतो असं कदाचित साधक विश्वात घडतं, ही जी कमतरता म्हणून गोष्ट असते, एखादी गोष्ट प्राप्त करत असताना ती प्राप्त झालेली नाही तोपर्यंत असणारी अपूर्णता हे ढोंग नसतं. प्रत्येक व्यक्ती आपल्याला सुधारण्याचा प्रयत्न करत असते, असं असल्यामुळं ध्येयाच्या कारणापर्यंत ते मिळेपर्यंत देह पडला तरी चालेल, पण तशा रीतीने वाटचाल ही धन्यतेकडे घेऊन जाणारी गोष्ट असते. एखाद्या मोठ्या कार्यक्रमाच्या तुलनेत मी काय केलं, प्रथम मी जे लिहित होतो ही सगळी कार्यक्रम पत्रिका पहिली लिहून काढली. आम्ही जेव्हा नंतर सगळ्या वर्षाचा आढावा घेण्यासाठी बसतो तेव्हा इथं असलेली नावं, त्यावेळेला कोण बोललं, त्याचा विषय काय आणि ते मला कसं वाटलं याच्याबद्दल मी टिक करून ठेवत असतो. त्याकरता मी हे घेऊन येतो. तसं बोलता बोलता तुम्ही बोलत असताना ऐकता ऐकता काहीतरी सुचतं की हे या प्रसंगी सांगितलं तर बरं होईल, तर तेही थोडंसं लिहित असतो. तर मला आजच्या या कार्यक्रमात असं एक आश्चर्य वाटलं, हे सहज झालं की प्रत्येकाच्या नावापुढं मी जे एक टीक अथवा दोन टीका एकाच नावापुढं, म्हणजे ते मला जास्त भावलं आवडलं. नाहीतर मग तिथं जेव्हा वर्षाच्या मीटिंगला तेव्हा आपण कोरेकर करीत, काही काहीच आपल्याला माहित नाही कोण कधी काय बोललं, अशी आपली परिस्थिती होऊ नये म्हणून मी ही सवय जडून ठेवली आहे. तर मला असं लक्षात आलं की प्रत्येकाच्या नावापुढे मी डबल टिक केली आहे. अगदी प्रार्थनेपासून, तुम आशा विश्वास हमारे, खरं म्हणजे मी परत मध्ये सांगत होतो तर ते सांगतो की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून चालता आहात, वाटचाल करता आहात, मीही वाटचाल करतो आहे विश्वास ठेवून मला ज्यांनी सांगितलं त्यांच्या वचनांवर, त्यांच्याकडे पाहून मी चालतो आहे. माझ्या दृष्टीने माझा प्रवास पूर्ण झालेला आहे असं नाही. तुम्हाला आदर्श म्हणून तुम्ही मला समोर ठेवत आहात, या आदर्शाची एक गरज असते तिथपर्यंत सगळं ठीक आहे. तुमचा जर मी विश्वास असेल, तुमची जर मी आशा असेल, तर माझ्यामुळे तुम्हाला स्फूर्ती मिळो. मी अनेक कोणापासून स्फूर्ती घेण्याचा प्रयत्न करतो आहे, पण हे जेव्हा माझ्या मनात फार पक्क बसेल की मी फार ध्येय झालेलं आहे तुमचं आणि मी त्याला फार योग्य आहे, त्या क्षणी मी तिथून खाली उतरे. विनोबा असं म्हणतात की साधक टॉलस्टॉयचं वचन विनोबा सांगतात की टॉलस्टॉय असं म्हणत असे की मी ध्येयाला शिवलो रे शिवलो असं साधक म्हणेपर्यंत ध्येय देखील मी निसटलो रे निसटलो असं म्हणून पुढे निघून जातो. त्यामुळे आपण पोचलो अशा प्रकारच्या भावनेमध्ये मी नाही, याचं कारण माझं हे बोलणं देखील तुम्हाला मार्गदर्शकच ठरेल, पण हे प्रामाणिक बोलणं आहे. पण ध्येय म्हणून एखादी ध्येय मूर्ती समोर असली तर आपल्याला चालायलाही खूप सोपं जातं, सुकर जातं. कारण कोणीच सगुण जर समोर नसेल तर आज जे वेगवेगळे राजकीय मंडळी कोणाकोणाचे काय तो शब्द आयडॉल असतात, किंवा सिनेमात काम करणारे लोक आयडॉल, त्यांचं जीवन पहा, ते खरंच आदर्श असण्यासारखे त्यांच्या जीवनात काही नाही, असे आयडॉल होऊ नाही शकत. पण त्याच्यापेक्षा चांगलं काही समोर नाहीच आहे. आणि अभिरुची ही अशी बनवली आहे, बनवली जाते की त्यामुळं हा सगळा प्रश्न निर्माण झालाय. तर त्या आयडॉल करता श्रेयसनी म्हटलेल्या प्रार्थनेपासून अमृतांनी केलेल्या निवेदनापासून आनंद अनुपमा आरोही आशुतोष सगळ्यांच चिंतन हे खूप चांगलं झालं आणि सुरुदनी म्हटलेला कल्याण करी राम राया जनहित विवरी ही प्रार्थना किंवा अभंग देखील तितक्याच तळमळीने उत्तम असा त्यांनी गायला. तुमच्यामध्ये मला बसायला अशा करता आवडतं की तुमच्यामुळं मला मी स्वामीजींकडे गेलो त्या दिवसांची आठवण होते. हे केवळ तुमच्यामुळं होतं, नाहीतर व्यक्ती पुढं पुढं जात असते आणि चालू असलेल्या कर्मांना तोंड देत असते, पण भूतकाळात थोडस डोकवायला होतं ते सगळं आठवतं आणि मला असं लक्षात येतं की हे एवढं मोठं काम ज्याच्या पायावर उभं राहिलं ती स्वामीजींनी जमवलेली तेव्हाची तरुण मुलं, त्यांच्यातून जर एवढा विस्तार होऊ शकतो तर तुम्ही थोडे आहात असं मानू नका. अमाप संख्या आणि मोजके लोक याच्यात फार फरक असतो, त्यामुळं तुमच्या या मोजक्या संख्येतून तरी देखील मी तुमच्याबरोबर या वयोगटाच्या बैठकीला बसतो तर किती 40 जण असतात नाही का, 35-40 जण. तर आम्ही 4 जणांनी हे काम सुरू केलं. जेव्हा प्रथम युवा केंद्र झालं तेव्हा आम्ही 4 जण होतो, तर आता तुम्ही 40 आहात. या काळाच्या प्रभावामध्ये खरंच इथून काहीतरी खूप चांगलं निर्माण होण्याची शक्यता निश्चित आहे. असं धरा की सगळे संत सत्पुरुष किंवा चांगल्या शक्ती डोळे लावून बसलेले आहेत की इथं काहीतरी होईल, होऊ शकेल, घडेल, आणि तसं घडावं अशी त्यांची तर इच्छा आहे आणि तुमच्या चिंतनातून, मनोगतातून, निवेदनातून, अभंगातून, प्रार्थनेमधून, तुम्ही जे बोललात त्यांच्यातून आणि ज्या समुदायामधून तुम्ही आज 5-7 जण बोललात, तुम्ही आलटून पालटून बोलता त्या सगळ्यांकडं, त्या सगळ्यांमध्ये हे करण्याची खरंच आणि हे गाठण्याची खरंच पात्रता आहे. ती पात्रता वाढत जाईल असा माझा निश्चित विश्वास आहे. संतांच्या सत्पुरुषांच्या कृपेनी हे निश्चित घडेल आणि घडावं अशी त्यांच्याच चरणी मी प्रार्थना देखील करतो. हरी ओम तत्सत्. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.